ശിവാനന്ദലഹരി ഫസ്റ്റ് ശ്ലോക ആൺവേർഡ്സ്. കളാഭ്യാം ചൂടാലങ്കൃത ശശികളാഭ്യാം നിജതപഃ ഫലാഭ്യാം ഭക്തേഷു പ്രകടിത ഫലാഭ്യാം ഭവതു മേ ശിവാഭ്യാമസ്തോക ത്രിഭുവന ശിവാഭ്യാം ഹൃദി പുനഃ ഭവാഭ്യാം ആനന്ദസ്ഫുരദനുഭവാഭ്യാം നതിരിയം ഗളന്തി ശംഭോത്വച്ഛരിതസരിതഃ കിൽബിഷരജോ ദളന്തി ധീകുല്യാസരണിഷു പതന്തി വിജയതാം ദിശന്തി സംസാരഭ്രമണ പരിതാപോപശമനം വസന്തി മച്ചേതോ ഹ്രദഭുവി ശിവാനന്ദലഹരി ത്രയീവേദ്യം ഹൃദ്യം ത്രിപുരഹരമാദ്യം ത്രിനയനം ജടാഭാരോദാരം ചലദുരഗഹാരം മൃഗധരം മഹാദേവം ദേവം മയി സദയഭാവം പശുപതിം ചിദാലംബം സാംബം ശിവമതിവിടംബം ഹൃദി ഭജേ സഹസ്രം വർത്തം തേ ജഗതി വിബുധാഃ ക്ഷുദ്രഫലദാ നമന്യേ സ്വപ്നേ വാ തദനുസരണം തത്കൃതഫലം ഹരിബ്രഹ്മാദീനാമപി നികടഭാജാമസുലഭം ചിരം യാചേ ശംഭോ ശിവ തവ പദാംഭോജഭജനം സ്മൃതൌ ശാസ്ത്രേ വേദ്യേ വൈദ്യേ ശകുന കവിതാ ഗാനഫണിതൗ പുരാണേ മന്ത്രേ വാ സ്തുതിനടന ഹാസ്യേഷ്വ ചതുരഃ കഥം രാജ്ഞാം പ്രീതിർഭവതി മയി കോഹം പശുപതേ പശും മാം സർവജ്ഞ പ്രധിത കൃപയാ പാലയ വിഭോ ഘടോ വാ മൃത്പിണ്ഡോ വാപി അണുരപി ച ധൂമോഗ്നിരചലഃ പടോ വാ തന്തുർവാ പരിഹസതി കിം ഘോരശമനം വൃഥാ കണ്ഠക്ഷോഭം വഹസി തരസാ തർക്കവചസാ പദാംഭോജം ശംഭോ ഭജ പരമസൗഖ്യം വ്രജസുധീ മനസ്തേ പാദാബ്ജേ നിവസതു വചസ്തോത്രഫണിതൗ കരശ്ചാഭ്യർച്ഛായാം ശ്രുതിരപി കഥാ കർണന വിധൗ തവ ധ്യാനേ ബുദ്ധിർനയനയുഗളം മൂർത്തി വിഭവേ പരഗ്രന്ഥാൻ കൈർവാ പരമശിവജാനേ പരമതഃ യഥാ ബുദ്ധിശുക്തൗ രജതമിചി കാചാശ്മനി മണിർജലേ പൈഷ്ടേ ക്ഷീരം ഭവതി മൃഗതൃഷ്ണാസു സലിലം തഥാ ദേവാ ഭ്രാന്ത്യാ ഭവതി ഭവദന്യം ജഡജനോ മഹാദേവേശം ത്വാം മനസി ച നമത്വാ പശുപതേ ഗഭീരേ കാസാരേ വിശതി വിജനേ ഘോര വിപനേ വിപിനേ വിശാലേ ശൈലേ ച ഭ്രമതി കുസുമാർദ്ധം ജഡമതിഃ സമർപ്യൈകം ചേത സരസി ജമുമാനാദ ഭവതേ സുഖേനാവസ്ഥാതും ജനയിഹ ന ജാനാതി കിമഹോ നരത്വം ദേവത്വം നഗവന മൃഗത്വം മശകത പശുത്വം കീടത്വം ഭവതു വിഹഗത്വാദി ജനനം സദാ ത്വത്പാദാബ്ജസ്മരണ പരമാനന്ദലഹരീ വിഹാരാസക്തം ചേത് ഹൃദയമിഹ കിം തേന വപുഷാ വടുർവാ ഗേഹേവാ ഗേഹീവാ വടുർവാ ഗേഹീവാ യതിരപി ജടീവാ തദിതരോ നരോ വാ യഹ കശ്ചിത് ഭവതു ഭവ കിം തേന ഭവതി യദീയം ഹൃത്പദ്മം യദി ഭവദധീനം പശുപതേ തദീയസ്ത്വം ശംഭോ ഭവസി ഭവഭാരം ച വഹസി गुहायां गेहे वा बहिरपि वने वा दृशिखरे जले वा वह्नौ वा वसतु वसतेः किं वद फलं सदा यस्यैवान्तःकरणमपि शम्भो तव पदे स्थितं चेद्योगोऽसौ स च परमयोगी स च सुखी असारे संसारे निजभजनदूरे जडधिया भ्रमं तं मामन्धं परमकृपया पातुमुचितं मदन्यः को दीनस्तव कृपण रक्षाति निपुणः त्वदन्यः को वा मे त्रिजगति शरण्यः पशुपते प्रभुस्त्वं दीनानां खलु परमबन्धुः पशुपते प्रमुख्योऽहं तेषामपि किमुत बन्धुत्वमनयोः त्वयैन क्षन्तव्याः शिवमदपराधा सकलाः प्रयत्नात् कर्तव्यं मदवनमयं बन्धुसरणिः उपेक्षा नो चेत् किं न हरसि भवध्यानविमुखां दुराशा भूयिष्ठां विधिलिपिमशक्तो यदि भवान् शिरस्तद्वैधात्रं नन खलु सुवृत्तं पशुपते कथं वा निर्यत्नं करनखमुखे नैव लुलितं विचारः को वा मां विशदकृपया पाति शिवते कटाक्षव्यापारः स्वयमपि च दीनावनपरः फलाद्वा पुण्यानां मयि करुणया वा त्वयि विभो प्रसन्नेऽपि स्वामिन् भवदमलपादाब्जयुगलं कथं पश्येयं मां स्थगयति नमः संभ्रमजुषां निलिम्पानां श्रेणिर्निजकनकमाणिक्यमकुटैः निलिम्पानां श्रेणिः निजकनकमाणिक्यमकुटैः त्वमेको लोकानां परमफलदो दिव्यपदवीं वहन्तस्त्वन्मूलां पुनरपि भजन्ते हरिमुखाः कियद्वा दाक्षिण्यं तव शिवमदाशा च कियती कदा वा मद्रक्षां वहति करुणापूरितदृशा दुराशा भूयिष्ठे दुरधिपगृहद्वारघटके दुरन्ते संसारे दुरितनिलये दुःखजनके मदायासः किं न व्यपनयसि कस्योपकृतये पदे वदे वदेयं प्रीतिश्चेत्तव शिवकृतार्थाः वयमपि सदा मोहाटव्यां चरति युवतीनां कुचगिरौ नटत्या शाखा स्फटति झटिति स्वैरमभितः कपालिन् भिक्षो मे हृदयकपिमत्यन्तचपलं दृढं भक्त्या बद्ध्वा शिवभवदधीनं कुरु विभो धृतिस्तम्भाधारां दृढगुणनिबद्धां सगमनां विचित्रां पद्माढ्यां प्रतिदिवससन्मार्गघटितां स्मरारे मच्चेतस्फुटपटकुटीं प्राप्य विशदां जयस्वामिन् शक्त्या सह शिवगणैः सेवित विभो प्रलोभादैर्यार्धाहरण परतन्त्रोधनिगृहे प्रवेशोद्युक्तः सन् भ्रमति बहुधा तस्करपते इमं चेतश्चोरं कथमिह सहे शङ्कर विभो तवाधीनं कृत्वा मयि निरपराधे कुरु कृपां करोमि त्वत्पूजां सपदि सुखदो मे भव विभो विधित्वं विष्णुत्वं दिशसि खलु तस्याः फलमिति पुनश्च त्वां द्रष्टुं दिवि भुवि वहन् पक्षिमृगताम् अदृष्ट्वा तत्खेदं कथमिह सहे शङ्करविभो कदा वा कैलासे कनकमणिसौधे सहगणैः वसन् शम्भोरग्रे स्फुटघटितमूर्धाञ्जलिपुटः विभो साम्बस्वामिन् परमशिवपाहीति निगदन् विधातॄणां कल्पान् क्षणमिव विनेष्यामि सुखतः स्तवैर्ब्रह्मादीनां जय जय वचोभिर्नियमिनां गणानां केळीभिः मदकलमहोक्षस्य ककुदि स्थितं नीलग्रीवं त्रिनयनमुमासृष्ट वपुषं कदा त्वां पश्येयं करधृतमृगं खण्डपरशुं कदा वा त्वां दृष्ट्वा गिरिश तव भव्याघ्रियुगलं गृहीत्वा हस्ताभ्यां शिरसि नयने वक्षसि वहन् समाश्लिष्याघ्राया स्फुटजलजगन्धान् परिमलान् अलभ्यां ब्रह्माद्यैर्मुदमनुभविष्यामि हृदये करस्तेः माद्रौ गिरिशनिकटस्ते धनपतौ गृहस्ते स्वर्भूजामरसुरभिचिन्तामणिगणे शिरस्ते सीतांशौ चरणयुगलस्तेऽखिलशुभे किमर्थं दास्येऽहं भवतु भवदर्थं मम मनः सारूप्यं तव पूजने शिवमहादेवेति सङ्कीर्तने सामीप्यं शिवभक्तिधुर्यजनता साङ्गत्यसम्भाषणे सालोक्यं सचराचरात्मकतनु ध्याने भवानीपते सायुज्यं मम सिद्धमत्र भवति स्वामिन् कृतार्थोऽस्म्यहम् त्वत्पादाम्बुजमर्चयामि परमं त्वां चिन्तयाम्यन्वहं त्वामीशं शरणं व्रजामि वचसा त्वामेव याचे विभो वीक्षां मे दिश चाक्षुषीं सकरुणां दिव्यैश्चिरं प्रार्थितां शम्भो लोकगुरो मदीय मनसः सौख्योपदेशं कुरु वस्त्रोद्धूतविधौ सहस्रकरता पुष्पार्चने विष्णुता गन्धे गन्धवहात्मतान्नपचने बर्हिर्मुखाध्यक्षता पात्रे काञ्चन गर्भितास्ति मयि चेद्बालेन्दुचूडामणे शुश्रूषां करवाणि ते पशुपते स्वामिन्स्त्रिलोकी गुरो नालं वा परमोपकारकमिदं त्वेकं पशूनां पते पश्यन् कुक्षिगतान् चराचरगणान् बाह्यस्थितान् रक्षितुं सर्वामर्त्यपलायनौषध अतिपलायनौषधम् अतिज्वालाकरं भीकरम् निक्षिप्तं गरळं गळेन गिलितं नोद्गीर्णमेव त्वया ज्वालोग्रसकलामरातिभयदः क्ष्वेलं कथं वा त्वया दृष्टः किं चकरे धृतकरतले किं पक्वजम्बूफलम् जिह्वायां निहितश्च सिद्धगुटिका वा कण्ठदेशे भृतः किं ते नीलमणिर्विभूषणमयं शम्भो महात्मन् वदा नालं वा सकृदेवदेव भवतः सेवानतिर्वानुतिः पूजा वा स्मरणं कथा श्रवणमपि अप्यालोकनं मादृशं पूजा वा स्मरणं कथाश्रवणमप्यालोकनं मादृशां पूजा वा स्मरणं कथाश्रवणमप्यालोकनं मादृशां स्वामिन्नस्थिरदेवतानुसरणाय सेन किं लभ्यते का वा मुक्तिरितः कुतो भवति चेत् किं प्रार्थनीयं तदा किं ब्रूमस्तव साहसं पशुपते कस्यास्ति शम्भो भव धैर्यं चेदृशमात्मनस्थितिर्यं चान्यैकथं लभ्यते भ्रश्यद्देवगणं त्रसन्मुनिगणं नश्यत्प्रपञ्चं लयं पश्यन्निर्भय एक एव विहरत्यानन्दसान्द्रो भवान् किं ब्रूमस्तव साहसं पशुपते कस्यास्ति शम्भो भव धैर्यं चेदृशमात्मनस्थितिर्यं चान्यैकथं लभ्यते धैर्यं योगक्षेमधुरन्धरस्य सकलश्रेयप्रदोद्योगिनो दृष्टादृष्टमतोपदेशकृतिनो बाह्यान्तरव्यापिनः सर्वज्ञस्य दयाकरस्य भवतः किं वेदितव्यं मया शम्भो त्वं परमान्तरङ्ग इति मे चित्ते स्मराम्यन्वहम् भक्तो भक्तिगुणावृते मुदमृता पूर्णे प्रसन्ने मनः कुम्भे साम्ब तवाघ्रिपल्लवयुगं संस्थाप्य संवित्फलं सत्त्वं मन्त्रमुदीरयन् निजशरीरागारशुद्धिं वहन् पुण्याहं प्रकटीकरोमि रुचिरं कल्याणमापादयन् आम्नायां बुधिमादरेण सुमनस्सङ्घासमुद्यन्मनो मन्थानं दृढभक्तिरज्जुसहितं कृत्वा मथित्वा ततः सोमं कल्पतरुं सुपर्वसुरभिं चिन्तामणिं धीमतां नित्यानन्दसुधां निरन्तररमा सौभाग्यमातन्वते प्राक्पुण्याचलमार्गदर्शितसुधामूर्तिः प्रसन्नः शिव सोमः सद्गणसेवितो मृगधरः पूर्णस्तमो मोचकः चेतः पुष्करलक्षितो भवति चेत् आनन्दपाधो निधिः प्रागल्भ्येन विजृम्भते सुमनसां वृत्तिस्तदा जायते धर्मो मे चतुरङ्घ्रिकः सुचरितः पापं विनाशं गतं कामक्रोधमदादयो विगलिताः कालासुखाविष्कृताः ज्ञानानन्दमहौषधिस्सुफलिता कैवल्यनाधे सदा मान्ये मानसपुण्डरीकनगरे राजावतंसे स्थिते धीयन्त्रेण वचोघटेन कविताकुल्योपकुल्याक्रमैः आनीतैश्च सदाशिवस्य चरिताम्भोराशिदिव्यामृतैः हृत्केदारयुताश्च भक्तिकलमा साफल्यमातन्वते दुर्भिक्षान् मम सेवकस्य भगवन् विश्वेशभीतिः कुतः पापोत्पातविमोचनाय रुचिरैश्वर्याय मृत्युञ्जय स्तोत्रध्याननतिप्रदक्षिण सपर्यालोकनाकर्णने जिह्वाचित्तशिरोङ्घ्रिहस्तनयन श्रोत्रैरहं प्रार्थितो मामाज्ञापय तन्निरूपय मुहुर्मामेव मामेव वचः मामेव मामेव वचः गाम्भीर्यं परिखापदं घनतृतिः प्राकारबुद्ध्यद्गुण स्तोमश्चाप्तबलं घनेन्द्रियचयो द्वाराणि देहस्थितः विद्या वस्तु समृद्धिरिच्छखिल सामग्री समेते सदा दुर्गातिप्रिय देवमामक मनो दुर्गे निवासं कुरु मा गच्छत्वमिति स्ततो गिरीश गिरिशभो मय्येव वासं कुरु स्वामिन् आदिकिरातमामकमनः कान्तारसीमान्तरे वर्तन्ते बहुशो मृगा मदजुषो मात्सर्यमोहादया स्तान् हत्वा मृगया विनोदरुचि रुचिता लाभं च सम्प्राप्स्यसि करलग्नमृगः करीन्द्रभङ्गो घनशार्दूलविकण्डनोस्तजन्तुः गिरिशो विशदाकृतिश्च चेतः कुहरे पञ्चमुखोऽस्ति मे कुतोभिः छन्दशाखिशिखान्वितैः द्विजवरैः संसेविते शाश्वते सौख्यापादिनिखेदभेदिनि सुधासारैः फलैर्दीपिते चेतः पक्षिशिखामणे त्यजवृधा सञ्चारमन्यैरलं नित्यं शङ्करपादपद्मयुगली नीडे विहारं कुरु आकीर्णी नखराजिकान्तिविभवैः उद्यत्सुधावैभवैः आधौ तेऽपि च पद्मरागललिते हंसव्रजैराश्रिते नित्यं भक्तिवधूगणैश्च रहसि स्वेच्छाविहारं कुरु स्थित्वा मानसराजहंस गिरिजानाधाङ्घ्रिसौधान्तरे शम्भुध्यानवसन्तसङ्गिनि हृदा रामेषु जीर्णच्छदाः स्रस्ता भक्तिलता छटा विलसिता पुण्यप्रवालिता प्रवालाश्रिताः दीप्यं ते गुणकोरका जपवचः पुष्पाश्च सद्वासना ज्ञानानन्दसुधामरन्दलहरी संवित्फलाभ्युन्नतिः नित्यानन्दरसालयं सुरमुनिस्वां ताम्बुजाताश्रयं स्वच्छं सद्विजसेवितं कलुषहृत्सद्वासनाविष्कृतं शम्भुध्यानसरोवरं व्रजमनोहंसावतं संस्थिरं किं क्षुद्राश्रयपल्वलभ्रमण सञ्जातश्रमं प्राप्स्यसि आनन्दामृतपूरिता हरपदां भोजालवालोद्यता स्थैर्योपघ्नमुपेत्य भक्तिलतिका शाखोपशाखान्विता उच्चैर्मानसकायमानपटलीम् आक्रम्य निष्कल्मषां नित्याभीष्टफलप्रदा भवतु मे सत्कर्म संवर्धिता सन्ध्यारम्भविजृम्भितं श्रुतिशिरस्थानान्तराधिष्ठितं सप्रेमभ्रमराभिरामसकृत् सद्वासनाशोभितं सप्रेमभ्रमराभिराममसकृत् सद्वासनाशोभितं भोगीन्द्राभरणं समस्तसुमनः पूज्यं गुणाविष्कृतं सेवे श्रीगिरिमल्लिकार्जुन महालिङ्गं शिवालिङ्गितम्।